विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून त्या अनुषंगानं वातावरणीय कृती कक्ष स्थापन करण्याच्या विषयाला प्रशासक शेखर सिंह यांनी विशेष बैठकीत मान्यता दिली. शाश्वतता विभागाअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या या कक्षाच्या समितीमध्ये महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. महापालिका आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील. समितीमध्ये स्वयंसेवी संस्था संघटना तसंच या विषयातल्या तज्ज्ञ प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येणार आहे. शहरीकरणाचा वेग वाढल्यानं पिंपरी चिंचवडची लोकसंख्याही वेगानं वाढते आहे. त्याचबरोबर वाढतं तापमान, अतिवृष्टी, पूर, गारपीट अशा पर्यावरणीय संकटांचा सामनाही शहराला करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वातावरणीय कृती कक्ष स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं साखर उत्पादनाव्यतिरिक्त अन्य उपपदार्थ आणि उत्पन्नाचे नवनवे स्रोत निर्माण करणं ही आता काळाची गरज आहे. त्यादृष्टीनं साखर उद्योगानं सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी केलं आहे. यासंदर्भात साखर आयुक्तालयात झालेल्या एका महत्वपूर्ण बैठकीमध्ये ते बोलत होते. राज्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका खूप महत्वाची आहे असं पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी म्हटलं आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांनी निरपेक्ष आणि पारदर्शकपणे काम करावं असे निर्देश डॉ दिवसे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघातील माध्यम कक्ष समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ते काल बोलत होते. राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून नियुक्ती करण्याची मागणी पूर्ण न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी शनिवारपर्यंत शहराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मानकर यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली होती. मात्र ही नियुक्ती न झाल्यानं काल सुमारे 600 पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी मागणी सकल ब्राह्मण समाजानं भाजपाकडे केली आहे. समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी यासंदर्भातील मागणीचं पत्र भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलं आहे. विद्यार्थिनींनी हिमोग्लोबिनचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी फळं, कंदमुळं, हिरव्या भाज्या असा संतुलित आहार वेळेवर घेतला पाहिजे तसंच प्रत्येक विद्यार्थिनीनं आपल्या शरीराची स्वच्छता राखली पाहिजे असा सल्ला आरोग्य अधिकारी डॉ मेघा रास्ते यांनी दिला आहे. पुण्यात सखी सावित्री मंचच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. 8वी, 9वी आणि 10वीतील विद्यार्थिनी आणि त्यांच्या माता पालक भगिनींचा हा मेळावा पुण्यामध्ये नुकताच पार पडला. यामध्ये 40 माता पालक आणि 60 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. व्यसनाधीनता मुळापासून संपवण्यासाठी अंतर्मनातून परिवर्तनाची ओढ गरजेची आहे असं मत डॉ सचिन परब यांनी आज व्यक्त केलं. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयानं व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्तीची वैधानिक प्रक्रिया या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ परब बोलत होते. व्यसनमुक्तीसाठी आत्मविश्वास, कुटुंबातल्या सदस्यांचा पाठिंबा आणि जीवनशैली बदलणं आवश्यक आहे असंही डॉ परब यांनी यावेळी सांगितलं. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं ग्रेसिया करंडक खुली आंतरक्लब टी20 क्रिकेट स्पर्धा पुण्यात सध्या सुरू आहे. या स्पर्धेत विपुल खैरे यांनी केलेल्या अष्टपैलू खेळीमुळे लीजंड स्पोर्ट्स क्लबनं स्केलअप ब संघाचा 3 गडी राखून पराभव केला. अन्य एका सामन्यात दिलीप यादव यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मावरिक्स यंगस्टर्स क्लबनं लीजंड्स क्रिकेट अकॅडमीचा 10 गडी राखून सहज पराभव करत विजयी सलामी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला असून ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या सुमारे 30,506 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. ठाणे, नाशिक, सांगली आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 26,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे अशी माहिती पुणे कृषी संचालक रफिक नायकवडी यांनी दिली आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 32 तर किमान 22.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही तापमान साधारण असंच असेल. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.